श्री दत्त महात्म्य अध्याय तीसरा। श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणाले, शिष्या ऐक। सतीचा सुरस प्रश्न ऐकून देवांकडे पाहून अनसुया सतीला म्हणाली, सूर्योदय व्हावा ह्या इच्छेने हे देव तुझ्या सदनी आले आहेत, ते तुला विनवीत आहेत। माझ्याही मनात तेच आहे। सूर्य दिसला नाही तर कालाचा उच्छेद होतो, त्याच्यामुळे कर्माचा उच्छेद होतो, कर्मोच्छेदामुळे सत्वर व स्वच्छंदाने लोकांचा उच्छेद होतो। तेव्हा हे साध्वी, असा अनर्थ का करावा? तू व्यर्थ आग्रह धरू नकोस, परकार्याकरता देह जरी गेला तरी चालेल। त्यावर सती म्हणाली, अनसुये, ज्यामुळे मला शोक घडेल व महादुःख ओढवेल असा विवेक का सांगतेस? पती माझा केवळ प्राण आहे, मांडव्य ऋषींचा शाप भयंकर आहे, त्यामुळे सूर्योदयाबरोबर माझा पती मरण पावेल हे तू जाणत नाहीस का? त्यावर अनसुयेने उत्तर दिले, अगे सती, जरी तुझा पती मृत्यू पावला तरी मी त्याला तत्क्षणी जिवंत करीन। त्याची चिंता करू नकोस, तुझा पती निशंकपणे निरोगी होऊन उठेल, मी त्रिवार भाक देते, मनात दुःख आणू नकोस। अनसुयेने दिलेले असे वचन मान्य करून तथास्तु म्हणून आदित्याला नमन केले। ती म्हणाली, हे तेजो निधी सूर्या, विश्वकर्त्या, तू समर्थ असूनही मर्यादा न टाळता माझे वाक्य पाळलेस। आता मी माझे वाक्य परत घेतले आहे, तू त्वरेने उदय पाव, असे तिने म्हणताच सूर्य उगवला। जिच्या वचनाने तो लीन झाला होता तिच्याच वचनाने तो सूर्य उगवला व त्याने त्रिभुवन सुखी केले। लांबच्या प्रवासावरून पती परत आल्यावर सती सुप्रसन्न होते, त्याप्रमाणे कमलिनी प्रसन्न झाल्या। सूर्याने उगवताच दोन कृत्ये केली, एक अंधाराचा पूर्ण विनाश व विप्र प्राणांचे हरण। सतीचे म्लान मुख पाहून अनसुया गंभीरपणाने तिला म्हणाली, तू भिऊ नकोस, माझे वचन आठवून सावधान रहा। जर मी अनन्य भक्तीने व पतीसेवेने देह झिजविला असेल, काया वाचा मनाने स्वतःच्या पतीची धर्मानुसार सेवा केली असेल, स्वप्नातही पतीहून दुसरे दैवत न जाणता सात्वी धर्म सतत यथार्थपणे पाळला असेल, तर त्या धर्माच्या अंशापासून ब्राह्मणाला पुन्हा जीवन मिळावे आणि हा निरोगीपणाने उठून 100 वर्षांपर्यंत जगावा। ह्याचे मन कोठेही निघून गेले असेल तरी त्याचे पुनरागमन व्हावे व त्याचे जीवन यावे, असे अनसुया बोलताच ब्राह्मण सजीव होऊन स्वतः उठून बसला। त्याच्या पत्नीला हर्ष झाला, त्या ब्राह्मणात अंतर्बाह्य बदल झाला, तो देवाप्रमाणे दिसू लागला। सर्वांना आनंद झाला, सुरवर पुष्पवर्षाव करू लागले, सर्व देवांनी वंदन केले, अप्सरा आनंदाने नाचू लागल्या व गंधर्वही प्रेमाने अनसुयेची कीर्ती गावू लागले। हे सती श्रेष्ठ, वेदांनी गायलेल्या अत्रिभार्ये तुझा जय जयकार असो, पतीसेवेत सदैव रत राहणाऱ्या सामर्थ्यशाली साध्वी तुझा जय जयकार असो, लोपलेल्या सूर्याला उदयास आणून देवांचे कार्य करणाऱ्या हे पतिव्रते तुझा जय जयकार असो, सतत धैर्यशाली राहणाऱ्या हे आर्ये माते तुला आमचा नमस्कार आहे। देव अनुसुयेला म्हणाले, तू विश्वाला वाचवून अघटित कार्य केले आहेस आणि आम्हाला यशाचे दान दिलेस, आम्ही प्रसन्न होऊन तुला वर देतो। अनसुया वंदन करून म्हणाली, मी काय मागून घेऊ, स्वधर्म पालनाने मी कृतार्थ आहे, आता तुम्ही जर वर देत आहात तर हेच मागते की यावज्जीव पतियोग असावा, ब्रह्मा विष्णू व महेश हे माझे पुत्र व्हावेत, याहून अन्य इह आणि परत्र मला काही नको, माझे मन दुसरीकडे जात नाही। त्यावर देव म्हणाले, हे वर दिले, ब्रह्मा हरि व हर हे तुझे पुत्र होऊन जगाचा उद्धार करतील ही खात्री बाळग, असा वर देऊन निरोप घेऊन देव स्वर्गाला गेले। अत्रीसह अनसुया आश्रमाकडे परत आली। इकडे राजाने मांडव्य ऋषींना ओळखून सुळावरून उतरविले व त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले। तेव्हा ऋषी यमसदनाकडे गेले व यमापुढे जाऊन म्हणाले, दिक्पालांच्या अंशाने राजा होतो, राजा जो दंड करतो तो दिक्पाल करतो, तू मला सुळावर का चढविलेस ते सत्वर सांग, तेव्हा यमाने सांगितले, तू कुमार वयात काट्याने एका पक्षाला इजा केली होतीस, त्या पापाचा परिणाम म्हणजेच सुळावर चढणे. तेव्हा ऋषी म्हणाले, हे पातक माझ्या पित्याला लागते, कारण तो कुमारवयातील अविवेक आहे. यमधर्मा, हा तू अधर्म केला आहेस, तरी तू दासीच्या पोटी जन्म घेशील. तेव्हा यम विदूर झाला आणि आर्यमाने यमदंड धारण केला. असो, शिष्या देवांचा वर मान्य करून त्रिमूर्ती अनुसुयेच्या पोटी येऊन गर्भरूपाने वाढू लागले. ज्यांच्या स्मरणानेच गर्भवासाचा फास तुटतो त्यांना कोठला गर्भवास, परंतु अजन्मा असूनही ह्या अमर्त्य लोकात ते भक्ताधीनता दाखवितात. अनसुयेला डोहाळे लागून ती उत्तम ज्ञान बोलू लागली. असे 9 महिने लोटले. अत्री मुनींनी योग्य संस्कार केले. मार्गशीर्ष पौर्णिमा, बुधवार, प्रदोष समय, मृग नक्षत्र ह्या शुभ दिवशी अनसुयेला पुत्र झाले. अत्री ऋषी पुत्रवदन पाहण्याकरता आले तो त्रिमूर्तींना पाहून त्यांचे मन विस्मित झाले. खालच्या 2 हातात माला व कमंडलू, मधल्या 2 हातात डमरू व त्रिशूळ, वरच्या 2 हातात शंख व चक्र धारण केलेली, काशाय वस्त्र परिधान केलेली, विभूतीचे लेपण केलेली, मस्तकावर जटामंडन केलेली अशी ती त्रिमूर्त्यात्मक भक्त कैवार्याची आणि अत्यंत वत्सल दिव्य मूर्ती पाहून अत्री अनसुया यांनी हात जोडून वंदन केले व सद्गद स्वरात स्तुती केली. हे परातपरा, अजा, अव्ययया, निर्विकारा, जगतकारणा, जगदाधारा, सत्य असंगा तुझा जय जयकार असो. ज्याच्या पोटात कोटी ब्रह्मांडे सुखाने फिरतात तो तू सर्वव्यापी आमच्या पोटी येतोस ही गोष्ट खोटी आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी तू होतास, सृष्टीच्या स्थिती कालातही तू असत्य नसतोस आणि प्रलय कालीही निर्बाधपणे सत्य असतोस. तुझे वचन असत्य होईल काय? तू स्वतःच्या ब्रीदावळीचे रक्षण करतोस, भक्तांचे वासनारूपी वन जाळून टाकतोस, त्यांचा सांभाळ करतोस आणि त्यांच्या कामात कधी आळस करत नाहीस. स्वतः स्वतंत्र असूनही भावभक्तीच्या ओढीने तू परतंत्र होतोस, तुझा मंत्र कोण जाणू शकेल? हे यंत्रबद्ध विश्व तू चालवितोस, ह्या रूपाला आमचा पुत्र म्हणजे विडंबन आहे, म्हणून तू बालरूप धरून राहिल्यास आम्हाला आनंद होईल. पुत्रभावाने तुझे लालन पालन करण्याचे आमच्यावरील मायेचे आवरण विरून जाईल. असे म्हणून दोघांनी श्री दत्तांचे पाय धरले. तेव्हा तो वनमाळी म्हणाला, तुम्ही कुलपर्वतावर तप केले त्यावेळेस मी तुम्हास 3 स्वरूपात दर्शन दिले होते. एकाचे ध्यान केले असता तुम्ही तिघे कोण आलात असे तुम्ही विचारले असता आम्ही तिघे 1 रूप आहोत असे सांगितले होते. पुढे अतिथी होऊन नग्न भिक्षादान मागितले तेव्हा तशी भिक्षा दिल्यावेळी अनसुयेपुढे 3 बाळे झालो. नंतर आमच्या शक्त्यांनी येऊन प्रार्थना करून आम्हाला परत नेले. तेव्हा पाळणारी कामा राहू नये म्हणून तुम्ही वरदान मागितले. तसाच वर देऊन आम्ही शक्तींसह गमन केले. देवगणांनीही तुम्हाला वरदान दिले आहे ते सर्व सत्य करण्यासाठी, पूर्ववर स्मरण्यासाठी व लोकात भक्तीची कीर्ती वाढावी ह्या उद्देशाने ह्या दिव्य रूपाला प्रकट केले आहे. तुमचा भाव पाहून मी तुम्हाला माझे दान दिले आहे. मी तुमच्या स्वाधीन राहीन असे 3 वार वचन देतो. तत्काल गती देणारे असे माझे दर्शन निष्फल होणार नाही असे म्हणून विश्वाचा सूत्रधार अशा घन निळाने 3 बाळांची रूपे घेतली. मग अत्रीने स्नान करून जात कर्म विधान केले. त्यावेळी सर्व मुनीजनांनी जय जयकार केला. सुरवरांनी पुष्प वर्षाव केला आणि वारा मनोहर वाहू लागला. परात्पराचा अवतार झाल्याने जगात फार आनंद झाला. मूळ पुरुषाचा अवतार झाल्याने वांज वृक्षांना फळे आली, वंध्या स्त्रीला बाळ झाले आणि दुष्काळ निघून गेला. धन्यानसुया पतिव्रता जी विधी हरिहरांची माता झाली आणि जिचे स्तनपान करण्याने त्रिमूर्तींना तृप्ती येते. बारावे दिवशी अत्रिमुनींनी नाम कर्म करून प्रेमाने त्यांची अर्थानुरूप नावे ठेवली. ज्याने स्वात्मदान केले त्याचे नाव दत्त ठेवले. सर्वांना आनंद देणारा म्हणून ब्रह्मांशाला चंद्र हे नाव ठेवले. रुद्रांशाला दुर्वास हे नाव ठेवले. मग अनुसुयेने पाळणा बांधून त्यात बाळांना निजवून गीत गायिले. त्याचा भावार्थ असा: हे भजगांच्या माहेरा परात्परा तुला मी झोका घालते. सह्याद्रीवर ज्याने अत्री अनसुया यांचे पोटी प्रगटून दत्त नावाने ख्याती केली, जो स्वभक्तांना तारील अशा जगदुद्दारा उदारा भक्तजनांच्या माहेरा मी तुला अंगाई गाते. तू प्रल्हाद भक्ताला विज्ञान दिलेस, अर्जुन शरण आल्यावर त्याला सिद्धी प्रदान करून त्याचा उद्धार केलास व त्याला स्वचरणी स्थान दिलेस. तू अलर्क आणि यदू ह्यांना तारलेस. हे योगी श्रेष्ठा भक्तांच्या माहिरा मी तुला प्रेमाने हालविते. हे विश्वात्म्या परावरा भूमन भगवन तुझा जय जयकार असो. तुला मी झोका घालते. स्वेदज अंडज जारज व उद्विज अशा चार प्रकारच्या योनी रूप 24 तत्व रूप दोऱ्यांनी विणलेल्या पाळण्यात तू झोके घेत आहेस. तो पाळणा मायारूपी आडव्या स्तंभाला गुणरूपी दोरीने बांधलेला असून कर्मरूपी दोरी हाती धरून मी तुला हलविते आहे. चळवळ करणे सोडून दे आणि श्रुती गीत श्रवण करून स्वानुभवाची उन्मनी झोप घे. पाळणा संपूर्ण. जे उत्पत्ती स्थिती व संहार करतात त्यांना सतीने पाळण्यात निजवून स्वतःच्या हाताने पुन्हा पुन्हा झोके दिले. भक्तीची गती काय आहे पहा. जो त्रैलोक्याचा पालक त्याला भूक लागून तो अनसुयेपुढे शोक करतो. भक्तीची भूक अशी आहे, दोघांना स्तनांना लावल्यावर तिसरा आक्रंद रडू लागला की अनसुया सती त्याला कृपादृष्टीचे अमृत पाजून संतुष्ट करीत असे. यज्ञयागांनी ज्याला अजून तृप्ती दिली नाही त्याला सतीच्या स्तनपानाने तृप्तीचा ढेकर आला. जे ऐहिक भोग प्राप्त होतात ती भक्तीची फळे नसतात. सायुज्य गती ही स्थिती केवळ वेगळी आहे. असो, भक्तीचे फळ जर निस्सीम प्रेम म्हणावे तर लालन पालन आदींचे फळ काय असावे. पितृकुळ उद्धरून जाईल असे म्हणणेही निष्फळ आहे, कारण स्वतः पिता व पितामह जर बाळे झाली तर तेथे पूर्वजकुळ कोठून. तर ही केवळ विशाल क्रीडा ज्यांची तेच जाणवत. असो, चंद्रमाता पितांना वंदन करून चंद्रमंडळात जाऊन राहिला व औषधींना जीवन देऊ लागला. त्याची संतती तेथे वाढली. दुर्वास स्वच्छंदाने पृथ्वीवर फिरून दुर्वृत्तींना सदवर्तनी करू लागला. दोघे पुत्र निघून गेल्यावर अनसुयेचे चित्त दुःखी झाले. तेव्हा श्री दत्ताने पुढे येऊन तिला पूर्ववृत्तांत म्हणजे त्रिमूर्ती रूप आठविण्यास सांगितले. ते स्मरण होताच अनसुयेला दत्त त्रिमूर्ती रूप दिसू लागला व विश्वरूप दिसले. ते पाहून ती चकित झाली. लगेच बालरूप धरुण योग माया पसरून तिला मोहित करून तो मांडीवर बसून स्तनपान करू लागला. सर्व काम संपन्न असूनही योग माया पसरून बालभावाने कौतुकाने खेळ खेळू लागला. बोबडे बोल बोलून मुग्ध चेष्टा करू लागला. जो मुक्यांना वाचाळ करतो त्याचा हा विचित्र खेळ होय. जो पांगळ्यांना चालण्याची शक्ती देतो तो वेळोवेळा अडखळून पडू लागला. विश्वाला ज्याचा आधार तो अनसुयेच्या गळ्यात मिठी घालत असे, तो मातेला बाललीला करून दाखवी. मुनीच्या बालकांना जमवून त्यांच्या बरोबर विविध खेळ खेळे. अनसुयेने भोजनाला बोलविल्यास न येता खेळात गुंतून राही. ती धरण्यास आली म्हणजे दुडूदुडू धावत जाई. माता पाठी लागल्यास तो हाती लागत नसे. तो योग्यांनाही अगम्य, मग कसा हाताला येणार. परंतु ती दमली म्हणजे आपण होऊन हाती सापडे. ज्याच्या पोटात ब्रह्मांडे मावतात त्याला अनसुया कमरेवर घेत असे. त्याला न्याहू घालून घरात बसविले की तो अंगाला माती फासून घेत असे. अशा प्रकारे नाना लीला दाखवून मात्या पित्यांना तो आनंद देत असे. स्वतः असंग असून एकटा असून जगाला भक्ताधीनता दाखवत असे. 8 वर्षाचा झाल्यावर अत्रींनी त्याचा व्रतबंद करून त्याला विद्येचा उपदेश केला. ज्याच्यापासून सर्व शास्त्रे निर्माण झाली त्याची लीला अगाध आहे. श्री दत्त कौपीन वगैरेचा त्याग करून नग्नपणे स्मशानात जाऊन बसे व नासाग्र दृष्टी ठेवून ध्यान निमग्न होई. योगीजन त्याच्या चरणी लागत. त्याचे असाधारण रूप पाहून पिंगल नाग व साध्यदेव त्याला सगर्व प्रश्न करीत. श्री दत्ताने त्यांना सदुपदेश करून योगपूर्वक ज्ञान दिले. त्या दिवसापासून त्याची प्रसिद्धी झाली. दुष्टांना मार्गावर आणणारा, शिष्टांना संरक्षण देणारा व लोकांना योग मार्गाला प्रवृत्त करणारा अशी त्याची कीर्ती ऐकून मुनी बालक त्याच्याकडे येत. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्री दत्त खोल पाण्यात बुडी मारत असे. ते पाहून कित्येक जण तत्काल भिवून पळत. परंतु तो त्याचा खेळ आहे असा विचार करून जे कित्येक टिकून राहिले त्यांची परीक्षा पाहण्याकरता तो भलताच मार्ग अनुसरे. काठावर येऊन स्वतः नग्न होऊन एका नग्न स्त्रीला घेऊन क्रीडा करत असे, जी स्वश्रया म्हणजे स्वतःच स्वतःचा आधार असलेली, स्वविषया अशी ती आदी माया स्वतः नारी होऊन श्री दत्ताच्या मांडीवर बसून वाद्ये वाजवून गात असे. तिला तो पान करवून स्वतःच तिचे म्हणजे शक्तीचे उष्टे आपण घेई. ते पाहून ते मुनी बालक पळाले. तेजस्वी पुरुषांना दोष नाही असा विचार करून जे शिल्लक उरले त्यांच्यावर संतोष प्रकट करून श्री दत्ताने अंगोपंगासहित योग त्यांना सांगितला. ईश्वर साहस करतो ते धर्मबाह्य असते, परंतु त्याला तेजस्वीपणामुळे दोष लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नी निर्दोष असतो त्याप्रमाणे ईश्वरी सामर्थ्य अंगी नसून जो मूर्ख एवढाच गुण घेतो तो क्षणात नष्ट होतो. कर्म दारुण गती भोगायला लावते. शिव धर्मातीतपणे वागतो तो गुण पामर घेतात. शंकर कालकूट विष पचवितो परंतु पामर मात्र त्याला स्पर्श करताच मरतो. ईशाणी गुणातीत हे धर्म अधर्माच्या पलीकडे असतात. ते श्रुतींना शिरोधार्य असून वायूप्रमाणे निर्दोष असतात. थोरांची आचरणे सामान्यत घेऊ नयेत परंतु वचने मात्र टाळू नयेत. दोन्हीकडे योग्य ती पाळावीत. धर्मानुसार असतील ती सांभाळावी. श्रुती असे सांगते की त्यांची चांगली आचरणी घ्यावी. सूर्य सुद्धा त्यांच्या तुलनेने फिका पडतो, मग सामर्थ्यहीन मानवाची गोष्ट ती काय. शरीरे सारखी दिसत असली तरी ती ज्ञानी व अज्ञानी ह्यांची तुलना होऊ शकत नाही हे सूज्ञ व चतुर लोकांनी जाणावे. कुतर्क करणारा मूर्ख असतो असो. अशी बिभत्स दृश्ये पाहूनही सर्व कष्ट सोसून कार्तवीर्य अर्जुन टिकून राहिला आणि त्याने योग ज्ञान मिळविले. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमत श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्मे तृतीयोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु.